श्लोक क्रमांक 4 ददाति प्रतिगृहणाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणं ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणं ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणं ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणं गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणं अति दान देतो प्रतिगृहणाति त्याबद्दल स्वतः दान स्वीकारतो गुह्यं गोपनीय गोष्ट आख्याति सांगतो पृच्छति विचारतो भुङ्क्ते खातो भोजयते खाऊ घालतो च आणि एव निश्चयपूर्वक षड्विधं सहा प्रकारचे प्रीति प्रेम लक्षणं चिन्ह भाषांतर आणि तात्पर्य कृष्णकृपा श्रीमूर्ती अभय शरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादद्वारे भाषांतर दान देणे दान स्वीकारणे विश्वासाने आपल्या मनातील गोष्ट प्रकट करणे गोपनीय रीतीने विचारणे प्रसाद ग्रहण करणे आणि प्रसाद अर्पण करणे ही सहा एका भगवत भक्ताची दुसऱ्या भगवत भक्ताबरोबर असलेल्या स्नेहाची लक्षणे आहेत वंदेयं श्री गुरुव साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्णपादान् सागना ललिता श्री विशाखान्वितांश्च ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे ददाति प्रतिगृहणाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणम् भक्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रथम आध्यात्मिक गुरुचा स्वीकार त्यानंतर कोणत्या गोष्टी केल्याने भक्तीचा नाश किंवा भक्तीला पुष्टी मिळते त्यानंतर आता श्रीमद रूप गोस्वामी भक्तांमधील व्यवहार कसे असतात काय केल्याने ते व्यवहार अधिक सुदृढ होतात किंवा थोडक्यात सांगायचं तर भक्तीच्या जीवनात आल्यानंतर काय केल्याने आपण तिथे टिकून राहू शकतो, मराठीमध्ये एक शब्द येतो आरंभशूर। आरंभशूर म्हणजे या भौतिक जगामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपलं मन आपलं लक्ष वेधून घेऊ शकतात आणि ते करण्यामध्ये आपल्याला खूप आनंद पण येईल, परंतु खरी गोष्ट आहे की ते सातत्य टिकवून ठेवणं। या भौतिक जगातील अगदी भोगवादी कार्य सुद्धा ज्यात एखादा मनुष्य सातत्य दाखवतो त्याची प्रशंसा केली जाते। मला विषय संघ करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा थोडं सातत्य किंवा ज्याला कन्सिस्टन्सी म्हणतात की त्यात काल आपण ऐकल्याप्रमाणे उत्साह निश्चय हे सर्व आवश्यक आहे। जर ह्या सहा गोष्टी आपल्याला भक्तांच्या संगतीत मिळाल्या नाहीत तर आपोआपच आपण ज्या सहा गोष्टींमुळे भक्ती नष्ट होते त्याच्यामध्ये लिप्त होऊ शकतो। म्हणाला अत्यंत सोप्या गोष्टी आहेत या, प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत, या श्लोकात श्री गोस्वामी यांनी भक्ती मार्गाचे आचरण इतर भक्तांच्या संगतीत कसे करावे हे स्पष्ट केले आहे। सहा प्रकारच्या या क्रिया अशाप्रमाणे आहेत, भक्तांना दान देणे, त्याबद्दल भक्त जे देतील ते स्वीकारणे, भक्ताजवळ आपले अंतकरण खुले करणे, भक्तांना भगवंतांच्या गोपनीय सेवेसंबंधी विचारणे, भक्तांनी दिलेला प्रसाद किंवा आध्यात्मिक भोजन यांचे सन्मानपूर्वक ग्रहण करणे आणि भक्तांना प्रसाद भोजनाद्वारे संतुष्ट करणे। गुह्यम आख्याती याच्याबद्दल प्रभुपाद प्रथम विवरण करतायत। एक अनुभवी भक्त विवरण करून सांगतो आणि ज्याला अजून अनुभव नाही असा भक्त त्याच्यापासून शिकतो, हे गुह्यम आख्याती प्रचलित तरी आहे। भगवंताला अर्पण केलेल्या अन्नाचे अवशेष असा प्रसाद जेव्हा आपली भक्तिभावना स्थिर करण्याकरता भक्त वाटतो तेव्हा तो प्रसाद म्हणजे विशुद्ध भक्ताद्वारे मिळालेला प्रभूची कृपाच आहे अशा रुपाने आपण ग्रहण करावा। आपण आपल्या घरी पवित्र भक्तांना आमंत्रणही करावे, त्यांना प्रसाद द्यावा आणि त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करण्याकरिता आपण तयार असावे, हे भुंकते भोजेते चैव याचे तात्पर्य आहे। अगदी एका सामान्य व्यवहारात सुद्धा दोन प्रेमळ मित्रांमध्ये या सहा प्रकारचे आचार अतिशय आवश्यक आहेत। या ठिकाणी प्रभुपाद एक अतिशय साधं उदाहरण देतात की दोन व्यापारी ज्यांना आपला व्यापार वाढवायचा आहे, तर एक व्यापारी आधी विचारपूस करतो की तुम्हाला या दिवशी वेळ आहे का, आपण एका उपहारगृहात किंवा एका हॉटेलमध्ये भेटू, त्यांना काहीतरी अर्पण करतो आणि मग विचारतो की माझ्याकडे अमुक अमुक माल आहे, तुम्हाला यात काही रुची आहे का। तर याच सहा प्रकारे कोणत्याही दोन व्यक्तींमधील प्रीती किंवा प्रेमाचे संबंध हे अधिक वृद्धिंगत होत असतात। श्री रूप गोस्वामींनी पूर्वोक्त श्लोकात असा उपदेश केला आहे की साधकाने सांसारिक संगतीचा त्याग करावा आणि भक्तांची संगत धरावी, संग त्यागात सतो वृत्ते। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हा भक्तांमधील या सहा प्रकारचे प्रेममय आचार सुलभ व्हावेत याकरता प्रस्थापित झालेला आहे। कधी लोकांना प्रश्न पडतो की हा एवढा मोठा जागतिक संघ कशाकरता आपण चालवायचा, विशेष करून व्यवस्थापकीय सेवेत असणारे मॅनेजमेंट सेवेत असणाऱ्यांना आता की हा पण एक मोठा व्याप आहे, एवढं मोठं कन्स्ट्रक्शन किंवा कुठे काही काय काय मंदिरांचं अजून जागाच विकत घेतलेली नसते, मग म्युनिसिपॅलिटीचे परमिशनचं सगळं ते खेपा घालणे। एक भक्त होते, आणि प्रभुपादांनी ज्यावेळी कृष्ण बलराम मंदिराची स्थापना करायची इच्छा केली त्यावेळी एक मिसेस सराफ म्हणून त्यांनी आपली वडिलोपार्जित जागा अर्पण केली. एक भक्त त्या ठिकाणी आणि त्यावेळी नेमका सिमेंटचा तुटवडा होता भारतामध्ये. सिमेंटचं एक तर रेशनिंग व्हायचं किंवा भरपूर वाट पाहिल्यानंतर सिमेंट मिळत असे. तर त्या भक्ताचं एकच काम, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे ट्रक येतील त्यातील सिमेंटच्या गोण्या मोजायच्या, त्यांची नोंद करायची आणि एका चांगल्या जाडजूड कुलूप घातलेल्या अशा एका गोडाऊनमध्ये ते सुरक्षित ठेवायचं. तर एक दिवस त्याला प्रभुपादांनी विचारलं की कसं चाललंय काम, तर म्हणे मी इथे राधा कृष्ण चिंतन करण्यासाठी आलोय आणि माझ्या डोक्यात नुसतं सिमेंटच आहे दिवसभर, तर हे कशासाठी सर्व आपण करतोय. तर प्रभुपादांना म्हणाले की राधाकृष्ण नंतर आधी सिमेंट. त्यामुळे कित्येकांना माहीत नव्हतं की नक्की आपण हे सर्व व्याप का करतो. तर अशा ठिकाणी प्रभुपाद स्पष्ट सांगतात की वास्तविक भक्तांची संगत करणं किंवा भक्तांच्या संगतीत राहणं किंवा त्यात आनंद प्राप्त करणं हे काही फारसं कठीण नाहीये. प्रभुपाद सांगतात की आम्ही हा संघ एकट्या व्यक्तीद्वारा सुरू करण्यात आला. सुरुवातीला ते म्हणाले मी एकटाच होतो, मला कोणाची साथ नव्हती, परंतु लोक पुढे येत आहेत आणि देवाणघेवाणीचे हे धोरण आचरित असल्यामुळे या संघाचा विस्तार सर्व जगभर होत आहे. आम्हाला आनंद वाटतो की या संघाच्या कार्याची वाढ होण्यासाठी लोक उदारतेने देणग्या देत आहेत आणि कृष्ण भावना विषयाशी संबंधित अशा पुस्तकांच्या आणि पत्रिकांच्या रुपाने ते जे काही आम्हाला मदत करतात त्यात आम्ही त्यांना काहीतरी ती भेट म्हणून देतो. म्हणजे आपलं बॅक टू गॉडेड मॅगझिन, जाऊ देवाच्या गावा किंवा आपले ग्रंथ, हे पण प्रभुपादांनी जे कोणी लाईफ मेंबर होतील किंवा ज्या ठिकाणी लाईफ मेंबरशिप स्कीम्स असतात तर त्यांनी आम्हाला काही दिलंय, आम्ही त्यांना परत प्रेमाचं रूप म्हणून काहीतरी आम्हाला प्रेमाचं एक प्रतीक म्हणून द्यायचं आहे. तर सर्व काही जे आहे या इस्कॉन संघामध्ये हे वास्तविक अनेकदा प्रभुपाद सांगायचे की आम्हाला लोकांचा पैसा नकोय, म्हणजे नुसतंच लोकांचा पैसा घेण्यासाठी आम्ही हा संघ स्थापन नाही केलाय. अर्थात जर का लोकांचे पैसे हे ददाती प्रतिग्रहणार्थी यात येत असतील तर ते प्रेमाचे म्हणून हवेत. जसं अमेरिकेत एक अतिशय मोठा कोट्याधीश होता एक जॉन डी रॉकफेलर, त्याच्या तेलाच्या विहिरी आणि भरपूर काही पैसा, प्रचंड पैसा, जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक. तर तो एकदा आजारी पडल्यानंतर आपल्या मुलाच्या घरी राहिला होता. तर मुलाने त्याला बिल पाठवलं की तू माझ्या घरी राहिलास, मुलाने पित्याला जेवढे दिवस तो घरी राहिला होता आणि त्यासाठी नर्सेस, डॉक्टर्स, औषधं. तर बापानंतर मुला त्याने जे 17 वर्ष आधीच राहिलेला लहानपणापासून त्याचं एक बिल पाठवलं. अर्थात ही घटना किती सत्य आहे किंवा काय हे दुसरा भाग आहे तो, पण यातला मुख्य हे असं आहे की ज्या देशामध्ये सर्वच काही पैशाच्या रुपाने मोजलं जातं त्यात काही अशक्य बाब नाहीये की वडिलांनी मुलांनी देखील वडिलांना किती खर्च होतो यांच्यावरती या दृष्टीने पाहायचं आणि मग वडिलांनी मुलाला पण तू लहानपणापासून तुझा जे काही आम्ही खर्च केला त्याचा पण ते जे काही आम्हाला मदत करतात त्यात आम्ही त्यांना काहीतरी ती भेट म्हणून देतो. म्हणजे आपलं बॅक टू गॉडेड मॅगझिन, जाऊ देवाच्या गावा किंवा आपले ग्रंथ, हे पण प्रभुपादांनी जे कोणी लाईफ मेंबर होतील किंवा ज्या ठिकाणी लाईफ मेंबरशिप स्कीम्स असतात तर त्यांनी आम्हाला काही दिलंय, आम्ही त्यांना परत प्रेमाचं रूप म्हणून काहीतरी आम्हाला प्रेमाचं एक प्रतीक म्हणून द्यायचं आहे. तर सर्व काही जे आहे या इस्कॉन संघामध्ये हे वास्तविक अनेकदा प्रभुपाद सांगायचे की आम्हाला लोकांचा पैसा नकोय, म्हणजे नुसतंच लोकांचा पैसा घेण्यासाठी आम्ही हा संघ स्थापन केला. अर्थात जर का लोकांचे पैसे हे ददाति प्रतिग्रहणति या ते तस्तील तर ते प्रेमाचे म्हणून हवेत. जसं अमेरिकेत एक अतिशय मोठा कोट्याधीश होता एक जॉन डी रॉकफेलर, त्याच्या तेलाच्या विहिरी आणि भरपूर काही पैसा, प्रचंड पैसा, जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक. तर तो एकदा आजारी पडल्यानंतर आपल्या मुलाच्या घरी राहिला होता. तर मुलाने त्याला बिल पाठवलं की तू माझ्या घरी राहिलास. मुलाने पित्याला जेवढे दिवस तो घरी राहिला होता आणि त्यासाठी नर्सेस, डॉक्टर्स, औषधं, तर पाहिल्यानंतर मुलाला त्याने जे 17 वर्ष आधीच राहिलेला लहानपणापासून त्याचं एक बिल पाठवलं. अर्थात ही घटना किती सत्य आहे किंवा काय आहे दुसरा भाग आहे तो, पण यातला मुख्य हे असं आहे की ज्या देशामध्ये सर्वच काही पैशाच्या रुपाने मोजलं जातं त्यात काही अशक्य बाब नाहीये ही, की वडिलांनी मुलांना देखील वडिलांना किती खर्च होतो यांच्यावरती या दृष्टीने पाहायचं, आणि मग वडिलांनी मुलाला पण तू लहानपणापासून तुझा जे काही आम्ही खर्च केला त्याचे पण आम्हाला पैसे दे तू, यामध्ये ते प्रेम नष्ट होतं. म्हणून भक्तांच्या जीवनामध्ये पण आपण जागरूक राहायला पाहिजे की आपण जसं या ठिकाणी मंदिराचा एक व्यवस्थापक असतील तर जो कोणी येतोय त्यासाठी हे पूर्ण वास्तू जी आहे ती हे 6 प्रकारचे व्यवहार होत आहेत की नाही नीटपणे वास्तविक हेच पाहण्यासाठी आपण सगळं करतो हा सगळा एवढा खटाटोप. ज्यावेळी ह्या 6 गोष्टी एकतर नष्ट होत नाहीत पण हळूहळू लोप पावतात त्यावेळी मात्र मग एकदा वैष्णवांच्या मनातील एक दुसऱ्याचा विश्वास गेला की मग सर्व काही संपलं. जसं बुक डिस्ट्रीब्युशन किंवा ग्रंथ वितरण प्रभुपादांनी फार त्याच्यावरती जोर दिला की माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं आहे की ग्रंथ वितरण करा, ग्रंथ वितरण करा, ग्रंथ वितरण करा. एक आपण असं समजू शकतो, एक जस्ट ऑब्झर्वेशन, एक आपण पाहणी केली तर की इस्कॉन सुरू झालं त्यावेळी कोणी नव्हतं वास्तविक प्रभुपादांना मदत करायला. प्रभुपादांनी आपल्या प्रेमाद्वारे एकमेकांची हृदय जोडली, भक्तांची एकमेकांत जोडली आणि आपल्याबरोबर पण जोडून ठेवली. जसे वृंदावनचे दीनबंधू प्रभू जे सर्व वृंदावनचं दर्शन घडवतात, ते ज्यावेळी भक्ती ते ज्यावेळी इस्कॉन सेंटरमध्ये यायला त्यांनी सुरुवात केली त्यावेळी 2 दिवस कार्यक्रम व्हायचा, 2 का 3 दिवस आठवड्यातून, आणि संध्याकाळी आले की आपले जे कीर्तन करतायत त्यावेळी प्रभुपाद आरती करायचे आणि आरतीमध्ये प्रतिसाद द्यायला कोणीच नसायचं, त्यामुळे एक तेच एक घंटा वाजून आरती करायचे. आणि नंतर प्रवचन संपलं की काहीतरी पदार्थ तयार असायचे, कधी संदेश, कधी चांगला फॅन्सी पुलाव राईस, पनीरची भाजी. तर असं 2-3 वेळा खाल्ल्यानंतर ते म्हणाले की स्वामीजी एक प्रश्न आहे माझा, तुम्ही नेहमी इथे प्रवचन देता, मग हे सगळं जे शॉपिंग वगैरे ते कोण करतं, भाजी आणणं वगैरे? ते म्हणे मीच करतो. मग ते तयार करणं वगैरे कोण करतं? ते म्हणे ते पण मीच करतो. ते म्हणले अरे, जरी 15-20 लोक जरी येत असले तरी त्यांच्यासाठी दर आठवड्याला 3 दिवस समोसे, कचोरी, लाडू सगळं बनवणं म्हणजे सकाळ दुपारहून सुरू केलं पाहिजे त्याच्यासाठी. मग हे झाल्यानंतर भांडी विसळणं वगैरे हे कोण करतं? ते म्हणे ते पण मीच करतो. ते म्हणाले आज मी तुम्हाला काही मदत करू? प्रभू म्हणाले किती दिवसापासून मी वाट पाहत होतो की कोणी मला विचारेल की मदत करू का. ते म्हणे अवश्य. तर एक व्यक्ती मदत केल्यानंतर साहजिकच आहे जर का तुम्हाला काही आवडत असेल तर लोक म्हणतात की मी पण करतो. तर वास्तविक श्रील प्रभुपादांनी एक हाती हे सर्व काही रचलेलं आहे. त्यामुळे या 6 आचरणांचा जो पाया आहे त्याच्या मागे एका शुद्ध भक्ताची इच्छा आहे. आणि आपण अनेक संस्था किंवा आध्यात्मिक अगर बिगर आध्यात्मिक यांचा आपण त्यांचा आरंभ त्यांचा उत्कर्ष आणि मग त्यांचा ऱ्हास हा पाहिला तर या सगळ्यामध्ये आधी एक प्रेमाची भाबडी भावना असते या सहा प्रकारचे व्यवहार होत राहतात कुठेतरी मग एक विश्वासाला तडा जातो आणि मग कडी कोसळतं मग जसं रथयात्रा करणं प्रभुपादांना फार आवडायचं ग्रंथ वितरण मंदिर निर्माण भारतात आल्यानंतर लाईफ मेंबरशिप प्रचार ज्या ज्या गोष्टींवर शिला प्रभुपादांनी आपल्या लेक्चरद्वारे किंवा सतत जोर दिला की ही वस्तू मला फार प्रिय आहे मला अतिशय आवडतंय त्यात भक्त मग त्यांची बॅकग्राऊंड त्यांची पृष्ठभूमी काही का असेना असे झट 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 त्या निष्णात एक्सपर्ट होत गेले म्हणजे रथयात्राचा जो रथ आहे त्याचं कोलॅप्सिबल रूफ ही काय कोणाची कल्पना आहे डोक्यातली की शहरामध्ये एवढी मोठी हाईट मिळणार नाही मग त्याला ब्रेक्स मग त्याला सगळं काही एक भक्ताने एकदा मनात आणलं की त्यात मग त्यांना काही त्यात कोणी मागे पडणार नव्हतं मग आणि अर्थात काही गोष्टी अशा होतात ज्यात प्रभुपादांनी जोर दिला पण त्यात काही विशेष आपण रस घेतला नाही म्हणजे जसं गोरक्षा किंवा गुरुकुलच्या मुलांचं संगोपन किंवा स्त्रिया किंवा ब्राह्मण वर्ग किंवा वृद्ध मंडळी अर्थात इस्कॉनच्या सुरुवातीला वृद्ध मंडळी असं नव्हतीच त्यामुळे लोकांना वाटलं की आपण कधी म्हातारे होणारच नाही जसं राधा गोपीनाथ मंदिरमध्ये आता वरिष्ठ वैष्णव सभा होतात तर पूर्वी एक 10-15 लोक असायचे आता मात्र त्यांची संख्या वाढत चालली आहे आणि आता आम्हालाही समजलं होतं की आणखीन एक थोड्या दिवसामध्ये आपणही तिकडे जाणार आपण त्याच मीटिंगमध्ये तर एकच नमुना घ्यायचा तर जास्त करून पाश्चात्य देशांमध्ये लोक सरळ सरळ सांगितलं की हे एक गीतेवरती पुस्तक आहे घ्या तुम्ही कोणी घेणार नाही मग भक्तांनी काय विशेष एक कृती लढवली की कोणातरी वाटेत पकडायचं आणि सांगायचं की सुटे पैसे आहेत का कितीचे पाहिजेत तर $100 सुटे पाहिजेत एवढे काही नाही आहेत बघतो मग त्याच्याकडनं पैसे घेताना नाही सुटे पैसे हवेत का सांगायचं कोणाला सुटे पैसे हवेत का सांगायचं त्याच्याकडनं बंदी नोट घ्यायची 100 आणि मग त्याला 10, 15, 17, 19 असं हळूहळू हळूहळू करत 75, 80, 90 मग सांगायचं की एक आमची एक स्कीम आहे की आम्ही गरीब लोकांना अन्न दान करतो किंवा बांगलादेशच्या पूरग्रस्तांना मदत करतो तर तुमच्याकडून $10 घेऊ का देणगी म्हणून तो म्हणतो अरे तुम्ही बंद्यान सुटे हे व्यवहार करण्यासाठी आता सडनली तुम्ही माझ्याकडे $10 डोनेशन का घेताय तर कित्येक वेळा मग एक त्याला एक गुलाबाचं फूल द्यायचंय की आमच्या मंदिरातर्फे तुम्हाला एक भेट त्याचे $5 होत आहेत तर एक फुलाचे काही $5 होत नाही मग हे एक लहान पुस्तक आहे आमच्याकडून तुमच्यासाठी खास भेट आहे त्याला चेंजअप टेक्निक्स म्हणतात आता हा शब्द अतिशय कुप्रसिद्ध आहे इस्कॉनच्या भाषेमध्ये तर अशा प्रकारचे वेगवेगळे व्यवहार वेगवेगळे टेक्निक्स काढून भरपूर लक्ष्मी व्हावा झाली भरपूर परंतु झालं काय की ज्यावेळी भक्त मंदिरात येऊन एकमेकाला सांगू लागले की आज एक माणूस आलेला ना त्याला मी असा फसवला तर म्हणजे अच्छा असे पण लोक फसतात का हो मग तो पण ते ट्राय करायचा आणि अशा प्रकारे भक्त इतरांना ज्ञान व इतरांचं कल्याण करण्याच्या ऐवजी लोकांना सरळ सरळ फसवण्यात अगदी निष्ठात होऊ लागले आणि अर्थात या जगात जसं एक मला एका व्यक्तीने सांगितलं की जुगारामध्ये प्रथम जिंकण्यासारखं दुर्दैव नाही जुगारात कोणताही जुगार असो मग तो गेम असो व्हिडिओ गेम असो किंवा पत्त्याचा काही असू दे पहिल्यांदा जिंकण्यासारखं दुर्दैव नाही खरं म्हणजे हरण्यासारखं दुर्दैव नसतं ना हरला की माणूस दुर्दैव समजतो का बरं असं म्हटलं होतं की जिंकण्यासारखं दुर्दैव नाही एक तर आसक्ती वाढते त्यानंतर तो जे काही जिंकलेलं आहे आणि जे घरचं असं सर्व पूर्ण साफ होऊन जातं. मग जर का पहिल्यांदाच हारला तर तो जेवढं हारला तेवढी त्याची हार असते ती, पण पहिल्यांदा जिंकला की मग मात्र सर्व काही नष्ट होतं. तर त्याचप्रमाणे अशा प्रकारे लोकांना म्हणाला की काय आपला एक व्हॅन विकत घ्यायची आहे, जागा विकत घ्यायची आहे, आणखी कन्स्ट्रक्शन करायचं आहे, हे करायचं ते करायचं आहे, त्याच्यासाठी लक्ष्मी पाहिजे की नाही? आणि आपण काही लक्ष्मी आपल्यासाठी घेत नाही आहोत, आपण बघण्यासाठी घेत आहोत. परंतु त्या व्यवहाराचा पाया हा असा असल्यामुळे नक्कीच जर का मी समजा गोपती प्रभूंना सांगितलं की मी अशा प्रकारे लोकांना फसवण्यात एक्सपर्ट आहे आणि मग त्यांना म्हटलं मी एक 500 रुपये उधार मिळतील काय, ते म्हणजे याला का पैसे देऊ मी, हा तर मोठा फसवणारा एक्सपर्ट आहे, याला मी पैसे दिलेले पुन्हा परत येतील की नाही काही शाश्वती नाहीये. बरं, जो माणूस इतका निष्णात आहे हे करण्यामध्ये त्याला तुम्ही प्रसाद घ्यायला कसं काय बोलवाल, तुम्ही काहीतरी द्याल एक सरकारी व्यवहाराप्रमाणे. परंतु अशा फसव्या माणसासमोर आपलं मन उघड करणं शक्य आहे? कधीच शक्य नाही. त्यामुळे पहिला घाव बसला तो भक्तांच्या आपापसातील प्रेमसंबंधामध्ये, ते संबंध संपले आणि आज अनेक ठिकाणी आपल्याला फरक करण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो याच कारणासाठी. म्हणजे कित्येक युरोपियन आणि अमेरिकन देशांमध्ये, नॉर्थ अमेरिकन शहरांमध्ये प्रचार म्हटला तर जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. जे काही भारतीय बॅकग्राऊंडचे लोक आहेत तेच मुळे येतात आणि थोडंफार चालू आहे. पण जे प्रभुपादांच्या वेळी जसा एक रस्त्यावरचा रोलर चालायचा तो हा जातो, त्याच्यासमोर काही असेल तर तो त्याला सपाट करून जातो, त्याप्रमाणे प्रचारतंत्र एक वेळी असं असायचं. अर्थात भारतामध्ये अजून तशी परिस्थिती आली नाहीये, पण निदान लाईफ मेंबरशिप प्रोग्राम याबद्दल तरी लोकांचे अनेक वाईट अनुभव आहेत. आणि म्हणून एक गोष्ट आपण म्हणजे स्पष्ट होतो की राधा गोपीनाथ मंदिर आणि त्या अनुषंगाने चालवणाऱ्या आपल्या सॅटेलाइट सेंटर्समध्ये वगैरे आपण ही स्कीम नाही चालू ठेवत की लोकांना सांगायचं की तुम्ही मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली कुठेही जा आणि आमचे सेंटर्स आहेत, त्या ठिकाणी फर्स्ट क्लास रूम्स आहेत, तुम्ही फक्त एअरपोर्ट किंवा स्टेशनवरून फोन करा, आमची गाडी येईल, तुम्हाला घेऊन जाईल, 3 दिवस राहायला फ्री मिळेल. तर हे म्हणतात की प्रत्येक वेळी आम्ही आलो की रूम्स नसतातच, हे कसं काय, कधी आलो रूम नसतात, मग कधी रूम असतात ते तरी सांगा आम्हाला. त्यामुळे विशेष हे काही केवळ एक व्यवस्थापक म्हणजे मॅनेजमेंटच्या लोकांसाठीच हा धरा नाहीये, किंवा असं होतं की काहीतरी शॉर्टकट्स किंवा काहीतरी करून आपल्याला मोठी वास्तू उभारता येईल, पण त्या वास्तूतला जो प्राण आहे तो भक्तांमधील 6 प्रेमाचे व्यवहार. कोणी म्हणाल की आमचं प्रेम नाहीये तर कसं काय मी त्याला प्रसादला घरी बोलवू, या भक्ताचं माझं पटत नाही. असं आहे की हे 6 व्यवहार हे काही प्रेम स्थापन झाल्यानंतर करायचे नसतात, प्रेम स्थापन करण्यासाठीही असतात. प्रीती लक्षण हे काही जेव्हा केव्हा आम्ही शुद्ध होऊ तेव्हा आम्ही एकमेकांना प्रेम करू तसं नाही. जसं रूप गोस्वामी किंवा षड गोस्वामी सर्वांच्या बद्दल असं श्रीनिवासाचार्य म्हणतात की राधा कृष्ण मधुरी मानंदेन संमोहितौ, सतत ते आनंद मग्नौ, सतत त्या मोहात, सतत त्या वेडात ग्रस्तौ प्रमत्तौ सदा, इतकं त्यांचं वर्णन केलेलं असताना एकदा रूप गोस्वामी आपल्या स्थानावर बसलेले असताना त्यांच्यासमोर एक अद्भुत दृश्य प्रकट झालं की राधाराणी श्रीकृष्णांना विचारते की ते जे वरचं फूल आहे ना झाडा चंदीवरचं ते मला हवंय. तर कृष्ण म्हणाले की ठीक आहे, जरा हात उंच करून घे. ते म्हणजे नाही महाराजांनी ते घेता येत नाही, ते खूपच उंच आहे. मग कृष्ण म्हणाले ठीक आहे की मी ती फांदी खाली करतो, तू एका हाताने पकड आणि दुसऱ्या हाताने घे. आणि त्याने ती अशी दृढ जाडजूड फांदी अशी हळू खाली आणली. साधारण एखाद्याने पकडलं ती फांदी पकडली आणि दुसऱ्या हाताने फूल वेचणार इतक्यात त्यांनी फांदी सोडून दिली. राधाने त्या फांदी सकट अशी वरती गेली एकदम. आणि रूप गोस्वामी असेच हसायला लागले. एक अत्यंत वृद्ध थोडासा कुबड असलेला क्रूप दिसायला असे एक बाबाजी होते. ते रूप गोस्वामींकडे काहीतरी विचारपूस करण्यासाठी आले होते. ते समोर आले आणि पाहतात तर रूप गोस्वामी असे मिश्किलपणे हसतायत. ते म्हणाले की बाकी लोक माझी चेष्टा करतात मी कसा चालतो किंवा मी कसा दिसतो, पण निदान रूप गोस्वामींकडून अशी अपेक्षा नव्हती माझी. काय करणार आता एवढे मोठे बाबाजी आहेत पण तरी पण त्यांना माझ्या व्यंगावरती हास्य येत आहे. तसेच ते नाराज होऊन निघून गेले. अचानक जसा एक टीव्ही सेट बंद पडावा त्याप्रमाणे ही लीला बंद झाली. रूप गोस्वामी म्हणाले की असं कधी होत नाही, लीला स्फुरण झाल्यानंतर ती पूर्ण लीला दिसते. तर त्यांनी गुह्यम आख्यात प्रचर्तीच्या ज्याप्रमाणे आपले अग्रज सनातन गोस्वामी त्यांनी त्यांना विचारलं की महाराज अशी लीला मला स्फुरण होत असताना अचानक ती बंद झाली, काय कारण असणार? सनातन गोस्वामींनी की जाऊ दे रे असे काय असे खूप पडलेत बाबाजी बाहेर असं न सांगता कृष्ण सेवेमध्ये अवरोध येण्याचं एकमेव कारण म्हणजे वैष्णव अपराध. श्रीकृष्ण म्हणतात की मला वैष्णव प्रिय आहेत. त्यांना जे प्रिय आहे ते आपण अप्रिय करून त्यांना आपण प्रसन्न करू शकत नाही. जे श्रीकृष्ण प्रिय आहे त्याला अप्रसन्न करून आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकत नाही. ते म्हणजे तुझ्यातून काही अपराध घडलाय का? खरं म्हणजे त्याला हा प्रश्न विचारणं म्हणजेच किती हे आहे. ते म्हणाले मी कोणी नव्हतंच तिथे, मी काय अपराध करणार कोणाचा? त्यामुळे नाही नाही काहीतरी घडलेलं आहे खरं. तर म्हणजे उपाय काय? मग असं कर, तू सर्व बाबाजींना प्रसारासाठी आमंत्रण दे. तर गोस्वामी हे स्वतः कधी कधी रघुनाथदास गोस्वामी ज्यांचा आज तिरोभाव दिवस आहे ते दोन दीड ते दोन दिवसांमध्ये एका हातावर घेता येईल एवढं दही किंवा ताक किंवा काही सुके चणे चण्याची भाजी हे खाऊन त्यांना निर्वाह व्हायचं. परंतु त्याचबरोबर जर का इतरांसाठी काही मोठी मेजवानी करायची आहे तर ते करण्यात मात्र ते अतिशय निष्णात होते. असं नाही की आम्ही खातो ना त्यावर सुके चणे तुम्ही पण तेच खा, तसं नाही. जी काही तपस्या ती आपल्यासाठी, कृष्ण आणि भक्तांसाठी मात्र अगदी पंचपक्वान्न सुस्वादू भोजन. तर रूप गोस्वामींनी प्रयत्न करून सगळ्यांना बोलावलं, त्यांना प्रसाद अर्पण केला. मग सनातन गोस्वामी विचारलं की सगळे आले होते? ते म्हणे हो, जवळजवळ या परिसरातले आपण ज्यांच्या परिचयात आले होते. म्हणजे लोकांना विचार, त्याने विचारलं की सगळेजण उपस्थित आहेत ना इथे? ते म्हणे आय हो, तो लंगडा बाबाजी तो नाही आला आहे. ते म्हणे का बरं? ते म्हणले मी नाहीये. तर सनातन गोस्वामी म्हणाले तो असणार तो. तर रूप गोस्वामी स्वयं त्यांच्याकडे गेले, त्यांचे चरण धरले, म्हणाले काही अपराध झाला का माझ्याकडून? ते म्हणे छे छे अपराध नाही हो. नाही नाही काहीतरी घडलं असणार, तुम्ही का आला नाही आत? ते म्हणे त्या दिवशी मी तुमच्याकडे काही कृपा घेण्यासाठी आलो तर तुम्ही ज्या प्रकारे हसलात माझ्याकडे पाहून ते मला वाटलं की तुम्ही कदाचित माझ्याच व्यंगाकडे पाहून हास्य करतात. तर रूप गोस्वामी मनात म्हटलं की मी त्याला पाहिलं पण नव्हतं. म्हणजे ठीक आहे, जर का करायचं तर क्षमा करा. म्हणजे त्यावेळी पण त्यांनी असं म्हटलं नाही की काय तू कोण मी कोण, तू किती दोन वर्षापूर्वीचा वैष्णव, मी नित्य सिद्ध भक्त आहे, मी माझी भक्ती सुरू कधी झाली याला काही कल्पना पण नाहीये तुला, तुला माहिती आहे मी कधी जॉईन केलं इस्कॉन? तसं नाही. तर ते म्हणाले की तुम्ही माझे पाय पकडू नका, असं काही माझी क्षमा मागू नका तुम्ही. पण ते झालं, तो व्यवहार संपला आणि त्यांची लीला दर्शन जे आहे ते पुन्हा अव्याहतपणे सुरू झालं. म्हणजे हा धडा यांच्या जीवनापासून आपण शिकू शकतो. प्रभुपाद या तात्पर्यामध्ये इतक्या साध्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टी करतात की आम्ही कधी कधी हरे कृष्ण उत्सवाची योजना घडवून आणतो आणि आमच्या लाईफ मेंबरना किंवा सदस्यांना मित्रांना भक्त समाजाला प्रसाद ग्रहण करून उत्सवात भाग घेण्याकरता आमंत्रण करतो. आमच्या सदस्यांपैकी बहुतेक सदस्य समाजातल्या वरच्या थरातून येत असले त्यावेळी लाईफ मेंबरमध्ये बहुतेक करून सगळे उद्योगपती असेच असतात. त्याचं प्रभुपाद या ठिकाणी म्हटलेलं आहे. तरी आम्ही त्यांना जो काही थोडा प्रसाद देऊ शकतो त्याचा ते स्वीकार करतात. कधी कधी सदस्य आणि आश्रयदाते किंवा डोनर्स भक्ती साधना करण्याचा पद्धतीसंबंधी विश्वासपूर्वक रीतीने प्रश्न विचारतात आणि आम्ही त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आमचा संघ सर्व जगभर यशस्वी रीतीने जात आहे आणि सर्व देशातील बुद्धिजीवी वर्गाला आमच्या कृष्ण भावना कार्यक्रमाची योग्यता किंवा महत्व हळूहळू चांगले पटू लागले आहे. म्हणजे वास्तविक प्रचार करण्यासाठी तसं एका ठिकाणी प्रोपास सांगतात की समजा एका सद्गृहस्थाला अशा एका सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण आमंत्रण दिलं, त्या ठिकाणी चांगलं म्युझिक संगीत, चांगला संघ, काहीतरी चांगलं तत्वज्ञान आणि चांगलं भोजन, जसं ऑप्युलंट किंवा अतिशय ऐश्वर्यवान भोजन म्हणजे काही तुम्ही त्यात ड्रायफ्रूट्स काजू वगैरे घातले पाहिजे असातला भाग नाहीये. प्रभुपादांनी एकदा भक्तांसाठी फक्त खिचडी केली होती पण ती अशी काही होती त्यात भरपूर प्रकारच्या भाज्या वगैरे घालून प्रभुपाद म्हणाले दिस इज खिचडी बट फिट फॉर अ किंग, की भले खिचडी असेल पण एका राजाकरताही उपयुक्त आहे. जवळजवळ प्रत्येक भक्ताला आठवण असेल की प्रथम त्याने काहीतरी प्रसाद म्हणून ग्रहण केल्यानंतर एक गोष्ट त्याला प्रकर्षाने जाणवली, हे काहीतरी वेगळं आहे, आहे की नाही? आठवा तुम्ही पहिला दिवस आठवा किंवा पहिल्याने तुम्ही काही खाल्लं ते आठवा. मी एकदा एका आपल्या मुंबईच्या म्युझियममध्ये, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये एक आपल्याकडे रामायण होतं चांगलं प्रिंट केलेलं, तर हे पुस्तक काही रस्त्यावर कोणी घेणार नाही तर मी असेच मोठ्या मोठ्या दुकानात किंवा त्यावेळी माझ्यावर सेवा होती की 300 रामायण आहेत आणि ती संपवायची आहेत, अर्थात मी काहीतरी 25 एकर फक्त संपवू शकलो. तर मी त्या म्युझियममध्ये ते दाखवलं की या ठिकाणी कोणाला इंटरेस्ट आहे का, तर तिकडे एक रिसेप्शनिस्ट होती, तर ती माताजी म्हणाली की हा ते आहेत ते पण आता बाहेर गेले ते 2 दिवसांनी येतील. तर मी आपण तिला एक मैसूर पाक दिला, त्यावेळी आमच्या मंदिरामध्ये एवढं काही जास्त व्हायचं नाही आणि तो असा साधा असायचा मैसूर पाक की तो आम्ही भक्त पण कधी कधी क्वचितच खायचो, म्हणजे आहे तर आपलं खाय, त्यात काही विषय असं काहीच नव्हतं, वाईटही नव्हता आणि डालडावर असं पण नाही, तुपात केलेला होता, पण त्यात एवढं ते काय बेसनाचा मैसूर पाक आहे आणि तो पण असा मिठाई दुकान असा घरघर पडलेला बनतो, हा अगदी साधा असायचा कारण तो आमचा सुनील ते पण एक दिवस होतं ते. तर सांगायची गोष्ट म्हणजे 4 दिवसांनी मी आलो आणि तिकडचा जो क्युरेटर म्युझियमचा त्याचं मला कार्ड वगैरे मिळालं की ते कधी भेटतील, त्यांना खूप इंटरेस्ट आहे याच्यामध्ये आणि ते अशा पुस्तकं घेतात पण. आणि ते झाल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही ते त्या दिवशी आणलेलं ना ते आहे का परत? म्हटलं हो आहे ना, आमच्याकडे हेच एकमेव आहे प्रसाद, आम्ही सगळ्यांना हेच आम्ही हेच लोकांना वाटतोय. ते म्हणाले असं मी आतापर्यंत कधी चाखलं नव्हतं. तर मी विचार केला की काय नक्की या लोकांनी चाखलं याच्यामध्ये? निश्चितच तो नुसता ते व्यंजन नाही, तो पदार्थ नाही. तर ज्यावेळी आपण एक वस्तू भगवंतांना भक्तिभावने अर्पण करतो, कित्येकदा असं होतं की सतत त्याच वस्तू तेच हे पाहिल्यानंतर त्याची आपल्याला किंमत राहत नाही. आता मुंबईतून आलेला प्रत्येक भक्त इथे वेणुधामध्ये आल्यानंतर म्हणतो काय हिरवळ आहे आणि काय सकाळची हवा इतकी फ्रेश असते, पण कदाचित इकडच्या लोकांना काय रोजच आहे ते. जसं मुंबईतल्या लोकांना मुंबईच्या मोठ्या बिल्डिंग किंवा पाहिल्यानंतर बाप रे केवढी मोठी बिल्डिंग आहे, पण तेच आम्हाला आहे पाहतोय वर्षानुवर्ष पाहतोय आपण. भक्तीमध्ये पण ते होण्याचा कधी कधी एक भय असतं आणि म्हणून या 6 गोष्टी ज्या आहेत या सर्वांनी, यात प्रभुपाद एका ठिकाणी असं म्हणत नाहीयेत की केवळ ग्रहस्थांनीच लोकांना आपल्या घरी प्रसादासाठी बोलावं, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस संन्यासी प्रत्येक जन ददाती प्रतिगृहणाती गोयम आख्याती पृच्छती भुंगते भोजयते करू शकतो। विशेष करून प्रभुपाद सांगतात की गीतेच्या दुसऱ्या अध्यायात 62 श्लोकात म्हटलेलं आहे की संगात संजायते कामा, म्हणजे संग केल्याने तुमच्या मनात त्या प्रकारच्या इच्छा किंवा वासना येऊ शकतात। भक्ती संबंधी सांगताना प्रभुपाद पुढे म्हणतात त्या श्लोकानंतर की नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नय, श्रवणादि शुद्ध चित्ते करये उदय। हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। समजा या ठिकाणी आपण कृष्ण भावना शिकण्याच्या ऐवजी काहीतरी एक गायन कला किंवा प्राणायाम म्हणा किंवा योग किंवा चित्रकला किंवा काही पण, तर त्या कला किंवा ती विधी शिकण्याचा मार्ग काय आहे की आता एका मनुष्याला स्विमिंग येत नाहीये, मग तो स्विमिंग लेसन्स घेऊन पोहणं शिकतो। आता एकाला चित्रकला येत नाहीये, तो मग एका चांगला पेंटरच्या हाताखाली काम करून पेंटिंग शिकतो। म्हणजे बाकी सर्व काही हे एक बाहेरची कला तुम्ही आत तुमच्या बुद्धीमध्ये किंवा तुमच्या मनामध्ये। भक्तीबद्दल असं म्हटलं नाहीये, तुम्ही भक्ती शिका असं कधीच म्हटलं नाहीये। का? तर भक्तिमय सेवा करणं, श्रीकृष्णांचा भक्तियोग करणं हे आपलं मूळ स्वभाव आहे तो आपला। आणि आपण जे काही मंगलारती करतो, जप करतो, भक्तांचा संघ करतो, तीर्थयात्रा करतो, हे सर्व त्या भक्ती त्या शुद्ध जीवात्म्याला ज्या बाकीच्या इतर उपाधी चिकटलेल्या आहेत त्या काढण्याचं काम आहे। हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, नीट लक्षात ठेवा। तसा एक सोन्याचा गोळा आहे, समजा ही सोन्याची वाटी आहे, शुद्ध सोन्याची, पण चुकून ती चिखलात पडली आणि त्याच्यावरती चिखल जमा झालेला आहे। ज्यावेळी मी ते उचलेन आणि विचारेन की हे काय आहे, तो म्हणतील तो म्हणतील चिखलाचा गोळा आहे, मला माहिती आज सोनं आहे ते। आता ह्या चिखलाच्या गोळ्याला सोन्यात रुपांतर करण्यासाठी काय करायची आवश्यकता आहे, त्याला आता साफ करायची आवश्यकता आहे बस। जर का दगड असेल झालेला अगदी लाखो कोट्यावधी वर्षांचा, सरळ एका भट्टीत घाला, तो भट्टीत काय होईल, जे काही सोनं नाही ते जळून खाक होईल, जे सोनं आहे आधीच ते अधिक उजळून निघेल। त्याचप्रमाणे भक्तियोग म्हणजे आचार्य सरळ आपल्याला घेऊन असं एका भक्तियोगाच्या भट्टीत टाकतात, अंदा लॉंग होईल बाहेरून, आणि मग आपण पाहतो की ही एक एक करत जाते सर्व, पण काय जात आहे, जे माझ्या स्वरूपाचा कधीच अंग नव्हतं, फक्त ते मला चिकटलं होतं, त्यामुळे मला वाटतं की हे माझं आहे ते, पण जे मुळात माझं कधीच अंग नव्हतं ते जळून खाक होत आहे। आणि त्यावेळी तो त्रास होतो, खरी तो खरा भ्रम आहे आपला तो। जसं पेजावर मठ स्वामी यांना विचारलेलं एकदा की महाराज भक्तीमध्ये फार कधी कधी त्रास होतो, क्लेश होतात, ते कसं काय, त्यामुळे तसं नाहीये ते। आध्यात्मिक गुरु एका कुशल शिल्पी शिल्पकाराप्रमाणे असतात, आणि त्यांना एका मोठ्या ओबडधोबड अशा खडकामध्ये त्यात त्यांना एक हंस पक्षी किंवा एक स्तंभ दिसेल, मग तो शिल्पकार काय करतो, त्याला दिसते ते आतमध्ये, तो आपल्या छिनीने जे जे काय त्या मूळ शिल्पाचा भाग नाहीये ते सगळं तोडून टाकतो, नंतर खाली नुसता ठिकऱ्यांचा ढीग दिसतो, पण नंतर मात्र ती शिल्पकला दिसते। त्याचप्रमाणे सद्गुरु एक प्रामाणिक कृष्ण भक्त गुरु हा आपल्या शिष्याच्या जीवनातील जे जे काही त्याला आवश्यक नाहीये ते सर्व जोर जोरात ते घाव घालून तोडून टाकतो। म्हणतो की हो महाराज काय करताय तुम्ही, अहो इथे तोडू नका, इथे तोडू नका, इथे तोडू नका, पण मग आपल्याला समजतं जर काही तुटलं नसेल, समजा एक सुंदर पुतळा आहे एखाद्या स्त्रीचा किंवा पुरुषाचा आणि नाकाबोली त्याने ते तोडायला विसरला तो, ते कसं ती विद्रूप दिसेल की सर्व काही किती छान आहे दिसायला, पण हे नाक असं काय ठेवलंय, त्यामुळे सर्व काही नीट गुळगुळीत पॉलिश केल्याशिवाय त्या शिल्पाला तशी सौंदर्याची शोभा येत नाही। तर भक्ती सेवा भक्तिमय सेवा ही पण अशीच आहे की नित्य सिद्ध त्यात नवीन हा एकच मार्ग असा आहे की ज्यात बाहेरचं काही घेऊन घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। जे आत आहे ते शुद्ध कसं करायचं तर त्याला ज्या काही उपाधी चिकटलेल्या आहेत त्या फक्त दूर करायच्या। म्हणून चैतन्य महाप्रभू त्यांच्या शिक्षाष्टक प्रार्थनेत म्हणतात चेतो दर्पण मार्जनम। मानवी मनाचं किंवा चित्ताचं एका दर्पणाशी तुलना करणं ही अतिशय जुनी एक जुना म्हणजे जुनी उपमा आहे। चेतो दर्पण मार्जनम यासंबंधी हरदास ठाकूर महाप्रभूंना प्रश्न विचारतात की मनुष्य योनीतील जीव हे हरेकृष्ण मंत्र जप करू शकतील, त्यांना जिव्हा आहे कान आहे आणि म्हणून त्यांनी सर्वांना उच्च स्वरात हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। पण म्हणे जे स्थावर आहेत म्हणजे झाड वृक्ष वनस्पती ते कसं काय जप करू शकतील? तर महाप्रभू म्हणाले की ज्यावेळी तुम्ही मोठ्याने जप करता मोठ्याने कीर्तन करता आणि एक प्रतिध्वनी येतो ना ते समजायचं की हा त्यांनी केलेलं कीर्तन आहे ते। आणि चैतन्य महाप्रभूंनी आपल्या जीवनामध्ये हे सिद्ध करून दाखवलंय की वास्तविक श्रीकृष्ण कोणाकडूनही नामजप करून घेऊ शकतात।